आय नमः परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। गुरुवार दिनांक 26 मे 1988। आज स्वामीजींना भेटायला काही मंडळी आली होती। त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेत काही प्रश्न पुढे आले। भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे गुरु शिष्य संबंध, श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला उपदेश आजच्या काळात कितपत उपयोगी ठरतो, आणि या प्रश्नांना उत्तर देताना स्वामीजी म्हणाले, अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरूर मिलितम येनम तस्मै श्री गुरवे नमः। म्हणजे जो अज्ञान अंधकार निरसी जीवात्मा परमात्मा ऐक्य करी, हे वर्णन अर्थातच कोणाचं तर सद्गुरूंचं। सद्गुरु आणि सदशिष्य परंपरा युगायुगांपासून आजपर्यंत अव्याहत चालूच आहे। त्यात अनेक धर्म असतील, अनेक पंथ असतील, अनेक संप्रदाय असतील, पण त्यांचे समाजाच्या दृष्टीने काम एकच, ते म्हणजे सत्य धर्माने आत्मज्ञानाने समाज उजळून टाकणे, समाजातील अज्ञान दूर करणे। वशिष्ठ आणि श्रीराम, श्रीकृष्ण आणि अर्जुन या पुराण काळातील गुरु शिष्यांच्या जोड्या आहेत। कलियुगात श्री निवृत्तीनाथ आणि ज्ञानेश्वर महाराज, श्री समर्थ आणि कल्याण स्वामी किंवा श्री समर्थ आणि शिवाजी महाराज, श्री रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद अशा कितीतरी जोड्या सांगता येतील। अर्जुनासारख्या धनुर्धर शूरवीर शिष्याची मनस्थिती ज्यावेळी द्विधा होते, मनात शंकांचं काहूर उठतं आणि त्याला सत्य धर्माचा विसर पडतो, तेव्हा गीतेसारख्या प्रभावी माध्यमातून भगवान श्रीकृष्णाने जो उपदेश केला तो ऐकून खरंच वाटतं, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्ध गीतामृतम। सर्व उपनिषदे गायी आहेत, तर गीता हे या गायींचे अमृतमय असे दूध आहे। या दुधाचा आपल्यासारख्या प्रत्येक वाचक हा भोक्ता आहे। अशा या गीतेचा श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेल्या उपदेशाचा आजच्या समाजाला खरोखरच उपयोग झाला आहे का? सर्वसामान्य माणूस किंवा कोणत्याही काळातील संभ्रमित समाज हा असाच असतो। आपण कोण आहोत, धर्म म्हणजे काय, अधर्म म्हणजे काय, याबद्दल त्याला अज्ञानच असतं। धर्मातील कर्मकांडांच्या भ्रामक कल्पनांमध्ये तो गुरफटलेला असतो। अर्जुनाच्या चलबिचल मनाचं शंका निरसन करताना भगवान श्रीकृष्ण सांगतात, कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन। कर्म करण्याचा अधिकार तुझा आहे, पण त्या कर्माच्या फलावर तुझा अधिकार नाही। तेव्हा फलाची इच्छा न धरता तू फक्त कर्म कर। फलाशा विरहित कर्मयोग हा श्रेष्ठच आहे, तो ज्ञानयोगापेक्षाही वरच्या स्तरावर आहे, म्हणूनच तो आचरण करणे सोपे नाही। सर्वसामान्यपणे समाज कोणत्या तरी एका मार्गाने जात असतो। सामाजिक रूढी परंपरा रीतिरिवाज यात कर्मकांडांचं मोठं प्रस्थ आहे। यात काम्य कर्मांनी सर्वोपभोगाची लालूच दाखवणाऱ्या कर्मठांचा मोठाच सहभाग आहे। याचा पगडा समाजावर इतका आहे की त्यामुळे निष्काम कर्मयोग आणि पर्यायाने भगवत प्राप्ती यापासून आज समाज दूर जाऊ लागला आहे। दुसरा एक विचार असा आहे की आजचे युग हे स्पर्धेचं युग आहे। स्पर्धेत महत्वाकांक्षा, ईर्ष्या, सुख दुःख, जय पराजय हे नेहमीच असतात। अशा प्रसंगी सर्वसामान्य माणसाचं मन दळमळीत होतं, कारण त्याची बुद्धी स्थिर राहत नाही। बुद्धीला स्थैर्य येण्यासाठी स्थितप्रज्ञ असायला हवं. यासाठी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, दुःखेषु अनुद्विग्न मना, सुखेषु विगत स्पृहा, वितराग भय क्रोध स्थित धीर मुनिरुच्यते. दुःखाने खचून जाऊ नये आणि सुखाने हुरळून जाऊ नये. कोणत्याही परिस्थितीत बुद्धी स्थिर असायला हवी, चित्त शांतच असायला हवं. याशिवाय आत्मज्ञान होण्यासाठी आणि परमसुखाचा आस्वाद घेण्यासाठी यमनियमांपासून ते समाधी सुखापर्यंतच्या सर्व पायऱ्यांचं विवेचन गीतेमध्ये आलेलं आहे. अर्जुन एक समाजाला लागलेला एक शाप म्हणजे उच्च नीचता. वर्षानुवर्ष आपण या समस्येशी झगडत आहोत. आपण अगदी सोयीस्कर समज करून घेतलेला आहे की स्त्रियांनी अमुक मंत्र म्हणू नयेत किंवा वेद ग्रंथ शूद्रांनी वाचू नयेत, ते मोक्षाचे अधिकारीच नाहीत. पण यालाही भगवद्गीतेत श्रीकृष्णांनी चोख उत्तर दिलंय. ते म्हणतात, माम हि पार्थ व्यपाश्रित्य येपि स्यु पापयोनया, स्त्रियो वैश्यास्तता शूद्रा स्तेपि यान्ति परांगतिम. स्त्रिया वैश्य शूद्र किंवा नीच योनीतील कोणालाही सद्गती देण्याचं अभिवचन श्रीकृष्णांनी दिलं आहे. आज सर्व क्षेत्रात स्त्रिया आघाडीवर आहेत, तर त्यांनी गायत्री मंत्र का म्हणू नये, अध्यात्मात प्रगती का करू नये. तसंच प्रत्येकामध्ये जर परमात्म्याचाच अंश आहे तर मग उच्च नीच भाव तरी कशाला हवा. तर असे अनेक दाखले देता येतील की जे खरोखर समाजाच्या उत्कर्षाच्या दृष्टीने उपयुक्त आहेत. तसंच गीतेच्या पहिल्या अध्यायापासून ते 18व्या अध्यायापर्यंत दिलेली शिकवण जगणारे गुरु शिष्यही वारंवार जन्म घेऊन समाजाची उन्नती करीतच आले आहेत. यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयोर्भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. ही जाणीव जोपर्यंत कोणी एक ठेवेल त्याला ऐश्वर्य विजय नीतिमत्ता संपत्ती हे मिळणारच. आपल्यापैकी प्रत्येकाचे सारथ्य जीवनात भगवान श्रीकृष्णच करीत आहेत अशी उच्च जाणीव सतत जागृत ठेवून आपण जगलो तर आपली वैयक्तिक उन्नती आणि पर्यायाने सामाजिक प्रगती सुद्धा फार दूर नाही. तशी सद्बुद्धी आपल्याला मिळावी हीच सद्गुरूंजवळ प्रार्थना. नंतर नामासंबंधी बोलताना स्वामीजी म्हणाले, नाम घेताना नामात प्रेम हवं. आई मुलाला हाक मारताना किती प्रेमाने हाक मारते, तसं प्रेमाने देवाचं नाव घ्यावं. नामात जेवढं प्रेम अधिक, जेवढा भाव अधिक, तेवढं ते परमेश्वराजवळ लवकर पोचतं. फक्त एका प्रेमानेच परमेश्वराला जिंकता येतं, आपलंच करता येतं. भाव तसा देव म्हणतात ते काही खोटं नाही. देव फक्त एका भावाचाच भुकेला आहे, बाकी काही त्याला नको. तुमचा पैसा नको, ऐश्वर नको, जेवण नको, त्याच्याजवळ काही कमतरता आहे का ह्या गोष्टींची? त्याच्याजवळ दुष्काळ आहे तो फक्त शुद्ध प्रेमाचा. बहुतेक सारेच भक्त स्वार्थी, काहीतरी हवं आहे म्हणून त्याचं नाव घेणारे, नामाच्या बदल्यात काहीतरी सतत मागणारे. देव देव म्हणजे आम्हाला तू हे दे ते दे असंच म्हणणारे. जो काहीही न मागता त्याचं नाम घेतो फक्त त्याच्यासाठीच, परमेश्वर भेटावा म्हणूनच त्याच्यावर प्रेम करतो, तो भक्त परमेश्वराला आवडतो. मग त्या भक्ताचे सारे लाड तो पुरवतो, आपल्या हृदयाशी त्या भक्ताला घट्ट धरून ठेवतो, त्याला कधीही अंतर देत नाही. पण प्रेमाशिवाय नुसतं कोरडं नाम घेऊन कितीही जप केला तरी त्याचा व्हावा तेवढा उपयोग होणार नाही. अगदी काहीच न करण्यापेक्षा किंवा उगाचच काहीतरी करत बसण्यापेक्षा माळ ओढणं बरं एवढंच. अशा प्रेमरहित जप करणाऱ्या साधकांनी रामरायांना म्हटलं, हॅलो रामराया, मी तुझं 10,000 नाम घेतलं. तर रामराया म्हणतील, थँक्यू. आजकालची मंडळी परमेश्वराला सुद्धा हाय हॅलो करायला कमी नाही. हरिओम तत्सत.